आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रातली विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होती तरी काँग्रेसने उपस्थित केलेले वाजवी मुद्द्यांबाबतची चर्चेची तयारी असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं प्रतिपादन। महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार। सर्पदंश आणि सर्पदंशामुळे होणारे मृत्यू यांचा समावेश आरोग्य कायद्यातल्या अधिसूचित करावा असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश। आणि PV सिंधू आणि लक्ष्य सेन सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। महाराष्ट्रातली विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होती तरीही काँग्रेसने याबाबत उपस्थित केलेल्या वाजवी मुद्द्यांचा विचार केला जाईल असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे। विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या यंत्रणेबाबत शंका उपस्थित करणारं पत्र काँग्रेसनं निवडणूक आयोगाला लिहिलं होतं। त्यावर अंतरिम उत्तर देताना आयोगानं म्हटलं की मतदार याद्यांचं परिरक्षण करताना सर्व राजकीय पक्षांचा सहभाग होता, मतदानाच्या टक्केवारीत काहीही विसंगती नाही असं आयोगानं स्पष्ट केलं असून संबंधित माहिती मतदान केंद्रांच्या तपशिलासह सर्व उमेदवारांना उपलब्ध होती आणि ती पडताळून पाहणंही शक्य होतं। संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यातली तफावत केवळ डेटा गोळा करण्यात लागलेल्या विलंबामुळे असून त्यादृष्टीनं आयोगानं रात्री 12:15 खुलासेवार प्रसिद्धीपत्रक जारी केलं होतं। याखेरीज कायद्याच्या चौकटीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा करायची असल्यास काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळानं येत्या 3 डिसेंबरला यावं असं आयोगानं सांगितलं आहे। महाराष्ट्रात महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असून मुख्यमंत्री भाजपाचा होईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील असं पवार म्हणाले। विरोधकांचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळं त्याचं खापर मतदान यंत्रावर फोडलं जात आहे अशी टीका करत मतदान यंत्राबद्दल तक्रार करणं योग्य नाही असं पवार म्हणाले। मतदान यंत्रात घोटाळा झाला असेल तर तो सिद्ध करून दाखवला पाहिजे असंही पवार म्हणाले। विधानसभा निवडणुकीसंदर्भात विविध गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी 28 नोव्हेंबर रोजी पुण्यात सुरू केलेल्या आत्मक्लेश उपोषणाची आज सांगता झाली। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन वार्ताहरांशी संवाद साधला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढाव यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होत आहेत। काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं। सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक तसंच केंद्रीय राखीव पोलीस दल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल, NSG, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल SPGचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीची राष्ट्रपती पोलीस पदकही प्रदान करण्यात येणार आहेत। इटलीच्या नौदलात 93 वर्षांपासून कार्यरत असलेल्या अमेरिगो वेस्पुची या प्रशिक्षण नौकेचं मुंबईत आगमन हे भारत आणि इटली या दोन देशांदरम्यानच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय बंदर, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलं आहे। मुंबई बंदर प्राधिकरणाच्या इंदिरा डॉक इथं अमेरिगो वेस्पुची या नौकेची पाहणी सोनोवाल यांनी केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। अमेरिगो वेस्पुची ही नौका जगप्रदक्षिणेसाठी निघाली आहे। पुढच्या प्रवासासाठी या नौकेवरच्या चमूला सोनोवाल यांनी शुभेच्छा दिल्या। इटलीच्या नौदलाचे व्हाईस ॲडमिरल अँटोनिओ नाटाले आणि इतर जण यावेळी उपस्थित होते। या निमित्ताने इटलीची कला आणि संस्कृतीची झलक दाखवणारं एक प्रदर्शनही या नौकेजवळ भरवण्यात आलं आहे. 28 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल झालेली ही नौका 3 डिसेंबरपर्यंत इथं राहील. त्यानंतर ती पुढच्या प्रवासासाठी रवाना होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सर्पदंश आणि सर्पदंशामुळे होणारे मृत्यू यांना राज्य सार्वजनिक आरोग्य कायद्यातल्या तरतुदीनुसार नोटिफायबल डिसीज म्हणजेच आजारांच्या अधिसूचीमध्ये समाविष्ट करावं असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. विशेषतः शेतकरी आणि आदिवासींमध्ये सर्पदंशांमुळे होणारे मृत्यू, विकृती आणि अपंगत्व येऊ शकतं. वर्ष 2030 पर्यंत सर्पदंशांमुळे मृत्यूचं प्रमाण निम्म्याने कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे वर्ष 2030 पर्यंत सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती आराखडा बनवण्यात आला आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची 236वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीकृत संकलनासाठी बँकांच्या निवडीसाठीचे निकष सुलभ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. नवीन निकषांमध्ये रिझर्व्ह बँकेकडे सूचीबद्ध असलेल्या सर्व एजन्सी बँकांचा समावेश असेल. RBI एजन्सी बँक नसलेल्या परंतु एकूण कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या संकलनामध्ये किमान 2% योगदान असलेल्या इतर शेड्यूल्ड वाणिज्यिक बँकांच्या निवडीलाही विश्वस्त मंडळाने मान्यता दिली. हा निकष पूर्वी 0.5% योगदानाचा होता. भारत आणि सिंगापूरच्या सैन्याचा नाशिकजवळ देवळाली इथं सुरू असलेला 3 दिवसीय संयुक्त सराव आज संपला. सिंगापूर दारुगोळा विभागाच्या 182 सैनिकांनी तर भारतीय सैन्यातल्या दारुगोळा रेजिमेंटच्या 114 सैनिकांनी या सरावात सहभाग घेतला. दोन्ही सैन्यांच्या तोफखान्याद्वारे संयुक्त शस्त्र नियोजन, अद्ययावत शस्त्रास्त्रांच्या वापराची प्रात्यक्षिकं या सरावात सादर करण्यात आली. उभय देशांचे उच्चाधिकारी यावेळी उपस्थित होते. दुबईत सुरू असलेल्या 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानबरोबरचा सामना भारतानं 43 धावांनी गमावला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या शाहजाब खान आणि उस्मान खान यांच्या जोडीनं 50 षटकात 7 गडी बाद करत 281 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताचा डाव 48 षटकात 237 धावाच करू शकला. भारताच्या निखिल कुमारनं सर्वाधिक 67 धावा केल्या. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या PV सिंधू आणि लक्ष्य सेन या भारताच्या अव्वल खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. PV सिंधूनं उपांत्य फेरीत उन्नती हुडा हिला अवघ्या 35 मिनिटात 21-12, 21-9 असं हरवलं. अंतिम फेरीत तिची लढत थायलंडच्या लाली नरत चायवान या चीन की लुओ युवू हिच्याशी होणार आहे. पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेननं जपानच्या शोगो ओगावा याचा 21-8 आणि 21-14 अशा गुणफरकाने पराभव केला. अंतिम फेरीत आता त्याचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याबरोबर होणार आहे. तेहने उपांत्य फेरीत भारताचा प्रियांशू राजावतला हरवलं. त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही जोडी यांनी थायलंडच्या बेनियप्पा एमसार्ड आणि नुंताकाम एमसार्ड जोडीला हरवून महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांनी चीनच्या झोउ झी होंग आणि यांग जिया ई जोडीवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंजल चक्रीवादळ ताशी 10 किलोमीटर वेगानं वायव्येकडे सरकत असून महाबलीपुरमपासून 50 किलोमीटर अंतरावर पोहोचलं आहे. पुद्दुचेरीपासून 80 तर चेन्नईपासून 90 किलोमीटर अंतरावर असल्यानं हवामानशास्त्र विभागानं सांगितलं. आज रात्री तामिळनाडूच्या उत्तरी किनारा भागात ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रातली विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होती तरी काँग्रेसनं उपस्थित केलेल्या वाजवी मुद्द्यांबाबत चर्चेची तयारी असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं प्रतिपादन. महायुती सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. सर्पदंश आणि सर्पदंशामुळे होणारे मृत्यू यांचा समावेश आरोग्य कायद्यातल्या अधिसूचित करावा असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश. आणि PV सिंधू आणि लक्ष्य सेन सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.